नमस्कार. या प्लेलिस्टमध्ये दुसऱ्या चॅप्टरमध्ये जी बाळकृष्ण बुवा रामदासींची कथा आपण ऐकली त्यावर थोडे एलॅबोरेट करणार आहोत. हे बाळकृष्ण बुवा रामदासी आपल्या परम भाविक डेवाऊट अशा पत्नी पुतळाबाई सोबत शेगाव जवळच्या बाळापूर गावी राहत असत. श्री समर्थांच्या दासबोधाचे नित्य वाचन श्रवण मनन केल्यामुळे समर्थाने केलेला बोध आत्मसात इम्बाइब केल्यामुळे हे दाम्पत्य साधू वृत्तीने अतिशय समाधानाने जगत असे. कित्येक वर्ष हे दोघं मिळून दासनवमीच्या उत्सवाला सज्जनगडची नित्यनेमाने अगदी रेग्युलरली न चुकता पायी वारी करत असत. पौष कृष्ण नवमीला पवित्र दासबोध ग्रंथ बरोबर घेऊन हे दोघ बाळापूर सोडत. निरंतर रामनामाचा गजर करत ते हा लांबचा प्रवास अगदी राम रंगी रंगून करत असत. वाटेने बाळकृष्ण बुवा चंदनाच्या चिपळ्या वाजवत तर पुतळाबाई हाती झांज घेऊन त्यांना साथ देत. चालताना भूक शमनार्थ वाटेत जे गाव लागेल त्या गावी भिक्षेची झोळी फिरवून त्याचा नैवेद्य रामाला दाखवून मिळेल त्या अन्नाचे ते आनंदाने सेवन करत असत. ही सज्जनगडची लांबची पायी वारी करताना समर्थांप्रती असलेला अपार आदर व्यक्त करण्यासाठी ते समर्थांचे जे जन्मस्थान जांब या तीर्थासमान गावी 3 दिवस मुक्काम करीत. पुढे समर्थांचे जे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांचे जे समाधी स्थान डोमगाव तिथेही जाऊन मनोभावे दर्शन घेऊन नंतर मार्गक्रमण करत माग कृष्ण प्रतिपदेला ते सज्जनगडच्या उत्सवासाठी उपस्थित राहत असत. समर्थांच्या भेटीने तृप्त होऊन उत्सवाचा सात्विक आनंद हृदयात साठवून ते माग कृष्ण द्वादशीला गडावरून परत फिरत आणि बाळापूरची वाट धरत. हा एवढा लांबचा प्रवास, 20-21 दिवसाचे पायी चालणे, प्रवासात फक्त भिक्षान्न ग्रहण करणे, हे सर्व समर्थांच्या केलेल्या एकनिष्ठ भक्तीमुळे त्यांना शक्य होत असे. खऱ्या अर्थाने रामदासी असल्या कारणाने, वृत्तीने संन्यस्त असल्यामुळे, वारी करताना मुखी सतत राम नाम असल्या कारणाने आणि यामुळे मिळत असलेल्या समर्थांच्या भरपूर अशा कृपा आशीर्वाद पूर्वक प्रेरणेमुळेच ही लांबची यात्रा त्यांच्याकडून अविरत खंड न पडता घडून येत असे. आधीच बाळकृष्ण बुवांची साधू वृत्ती, त्या दरवर्षी न चुकता केलेली सज्जनगडची वारी यामुळे बाळकृष्ण बुवांचे अंतःकरण हळूहळू समर्थमय होऊ लागले. अशी वारी करता करता त्यांच्या वयाची साठी उलटली. नियमाप्रमाणे या वर्षीही दासनवमीच्या उत्सवासाठी ते गडावर आले होते, पण यावेळी आनंदाला व्याकुळतेची झालर होती. सज्जनगडची ही त्यांची शेवटची वारी होती. एकीकडे समर्थ भेटीची प्रचंड ओढ, तर दुसरीकडे शरीराची असमर्थता, यामुळे त्यांच्या मनाची घालमेल होत होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गडावर समर्थांचे त्यांनी अगदी प्रेमपूर्वक पूजन केले. नामस्मरणात भजनात भक्तीने ओथंबलेल्या सर्व कार्यक्रमात ते अगदी समरसून गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी ब्राह्मण भोजनही घातले. असा उत्सव अगदी भक्ती प्रेमाच्या थाटात साजरा झाल्यावर निघायच्या आधी माघ वद्य एकादशीला बाळकृष्णबुवा समर्थांच्या समाधीपाशी जाऊन बसले आणि त्यांनी आपल्या दुःखाश्रूंना वाट करून दिली. हे रामदासा स्वामी समर्था, हे गुरु राया पुण्यवंता, आता माझे शरीर थकले, आता पायी वारी होईल असं वाटत नाही. वाहनात बसून पण सज्जनगडला येणं मला आता कठीण दिसतंय. आजपर्यंत जो नियम चालवला त्यात आता अंतर पडेल असं वाटतंय. परमार्थाच्या आचरणासाठी आधी शरीर निकोप निरोगी असणं गरजेचं आहे. हे रामदासा माझे आई, हे सगळं तुला सांगण्याची काय गरज? आपण सर्व जाणता. समर्थ चरणी अशी कळकळीची प्रार्थना करून रामदासी बुवा रात्री झोपी गेले. आपल्या निष्ठावंत शिष्याच्या या आर्त भावाने समर्थांचे मृदू हृदय द्रवले. हिज सॉफ्ट हार्ट मेल्टेड. आणि म्हणून पहाटेच्या वेळेस बाळकृष्ण बुवांच्या स्वप्नात येऊन मातेच्या वात्सल्याने श्री समर्थ म्हणाले, अरे बाळकृष्णा, असा हताश होऊ नकोस. आता यापुढे सज्जनगडावर यायची तुला काहीही आवश्यकता नाही. माझी तुझ्यावर पूर्ण कृपा आहेच. तर तू तुझ्या घरी बाळापूरलाच दासनवमीचा उत्सव साजरा कर. नवमीला तिथे तुला मी दर्शन द्यायला येईन, हे माझं वचन समज. आणि शेवटी समर्थाने त्यांना बोध केला, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ आचरावा. पुढच्या वर्षी समर्थ आज्ञेप्रमाणे बाळकृष्ण बुवांनी माघ वद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवाला घरी आरंभ केला. गावकऱ्यांनी ही या उत्सवाला यथाशक्ती सहाय्य केले. रोज सकाळी दासबोध वाचन, दुपारी ब्राह्मण भोजन, संध्याकाळी धूपारती, रात्री हरिकीर्तन अशा थाटात उत्सव सतत 8 दिवस चालू होता. आणि नवमीच्या दिवशी दुपारच्या वेळी घरात रामावर अभिषेक चालला असताना दारात गजानन महाराजांची स्वारी येऊन उभी राहिली. शेगावीच्या राण्याला दारात पाहून उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि बुवांना चला उठा उठा गजाननांचं स्वागत करा असं सांगू लागले. त्यावर बुवा म्हणाले की गजानन महाराजांसारख्या संताचे पाय माझ्या घराला लागले हे छानच झाले, पण आजच्या या नवमीच्या पावन दिवशी मी आतुरतेने वाट पाहतोय ती समर्थांची, त्या सज्जनगड निवासियाची. त्यांनी मला वचन दिलंय की नवमीच्या दिवशी ते मला दर्शन द्यायला येतील आणि त्यांची वाणी असत्य ठरणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. इथे बुवा असं म्हणत असतानाच दारात गजानन महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष केला आणि मनाच्या श्लोकातील अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली हा श्लोक म्हणायला सुरुवात केली. ही समर्थ वाणी कानावर पडताच बाळकृष्ण बुवा उठले आणि दाराकडे धावले. पाहतात तो दारात गजाननांची नग्न स्वारी अजानुबाहू साजिरी निजानंदात उभी होती. त्या दिव्य मूर्तीला ते नमस्कार करायला लागले तर गजानन महाराजांच्या जागी त्यांना समर्थ दिसू लागले. हातात कुबडी, डोक्यावर जटाभार, पाठीवर रुळणारे लांब केस, कपाळावर गोपीचंदनाचं उभं ठसठशीत गंध लावलेलं, कमरेला हुरमुजी रंगाची ऑरेंजिश अशी लंगोटी, समर्थांचे हे सुंदर रूप पाहून बाळकृष्ण बुवांना प्रेमाचे भरते आले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू पाझरू लागले. धन्य होऊन परत त्या मनोहर रूपाकडे पाहतात तो समर्थांच्या जागी पुन्हा गजानन महाराज दिसू लागले. असे तीन चार वेळा झाल्यावर बाळकृष्ण बुवा अगदी गोंधळून गेले. हा काय प्रकार आहे हेच त्यांना समजेना. तेव्हा गजानन महाराजांनी अगदी प्रेमाने खुलासा केला, बाळकृष्णा असा गांगरून जाऊ नकोस, मीच तुझा समर्थ आहे. मागे माझी वस्ती सज्जनगडावर होती, तर आता मी शेगावी मळ्यात येऊन राहिलोय. मी तुला सज्जनगडी वचन दिले होते की दासनवमीला तुला दर्शन द्यायला मी बाळापूरला येईन, याचे तुला स्मरण आहे का? त्या वचनाची पूर्तता करण्यास मी इथे आलो आहे. आता सगळी चिंता सोड, मीच रामदास आहे. तू शरीर रूपी वस्त्रास एवढी किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे? भगवद गीतेतला श्लोक वासांसि जीर्णानि यथा विहाय, तो पहा. असा भ्रमिष्ठासारखा वागू नकोस. असा उपदेश करून चल मला पाटावर बसव, असं बाळकृष्ण बुवांना म्हणत त्यांचा हात धरून गजानन महाराज घरात आले आणि एका मोठ्याशा पाटावर आसनस्थ झाले. बाळापुरात स्वामी गजानन बाळकृष्ण बुवांच्या घरी आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सारा गाव तिथे लोटला. गजानन महाराजांच्या दर्शनाला, त्यांचे पूजन करायला बाळकृष्ण बुवांच्या घरी एकच दाटी झाली. अतिशय आनंदात सारा सोहळा संपन्न झाला. दासनवमीच्या पवित्र दिवशी दोन्ही समर्थ अशा संतांच्या पूजेचे भाग्य बाळकृष्ण बुवांना लाभले. संतांचे एकत्व, वननेस दाखवणारी अशी ही कथा. संतांचं, सद्गुरूंचं जे वरवरचं सगुण साकार स्वरूप, ते आपल्याला भिन्न भिन्न दिसत असलं तरी आतून ते सर्व एकरूपच असतात. हाच बोध इथे समर्थ देत आहेत. आणि म्हणून आपल्या उपास्य देवतेचा आपल्याला अभिमान असला, इनफॅक्ट तो तसा हवाच, तरी तो फाजील अभिमान नसावा. आपल्या इष्ट देवतेवर, समर्थ सद्गुरूवर आपली अनन्य श्रद्धा हवीच. पण म्हणून इतर देवता, इतरांचे सद्गुरू ह्यांना आपण कधी कमी लेखू नये. तेही आपल्याला पूज्यच हवे. त्यांच्या प्रती आपल्या मनात आदर भावच हवा. जेव्हा या समर्थ सद्गुरूंचं, संतांचं एकत्व जाणून आपण आपल्या समर्थ सद्गुरूंची भक्ती करू लागू, तेव्हा त्यांच्यातलं जे गुरुतत्व, दॅट इटर्नल डिवाईन प्रिन्सिपल, त्यांचा जो एसेन्स, त्याचं आकलन आपल्याला लवकर होईल, हे निश्चित.
Oh.